बानूच्या नादी फसला गप्पा या धंगर वाड्यात घुसला।